भगवान पक्षपाती आहत, पक्षपात करते। स्वर्गाधिपती म्हणजे इंद्र, त्याच्या हितासाठी दैत्यांचा वध केला, दैत्यांचा वध केला, असुरांचा वध केला, सुरांना पाठिंबा दिला, सूर म्हणजे देवता, देवतांना पाठिंबा आणि असुरांचा वध झाला की नाही पक्षपात? एवढं तर समजलं यामध्ये पक्षपात, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे किंवा असा निष्कर्ष काढतात की भय भगवान पक्षपाती, भगवान कसले भगवान पक्षपात करतात। ठुकरा दो या प्यार करो, काही ना काही पक्षीयांना आलिंगन देतात किंवा पाठिंबा देतात, त्यांची सहायता करतात, तर दुसऱ्याला लाथ मारून बाहेर काढतात किंवा त्याचा जीव घेतात, त्यांना मारतात, असं दिसून येतं, असं दिसून येतं। तेव्हा हा पक्षपात झाला असं, तेव्हा सामान्य असं अशी समज सामान्य लोकांची किंवा अज्ञानी लोकांची, तेव्हा या युक्तिवादाचे पूर्ण खंडन सुखदेव गोस्वामींनी केलेलं आहे या अध्यायामध्ये। त्या पक्षपाताचा जो आरोप भगवंतावरती लावलेला आहे किंवा लोक लावतात, त्याचं उत्तर या सातव्या स्कंदामध्ये आहे, त्याचं खंडन। सुखदेव गोस्वामी हेही सिद्ध करतात की बद्धजीवाच्या शरीरास त्रिगुणाचा संसर्ग झाल्यामुळे त्याच्या ठाई शत्रू मित्र आसक्ती विरक्ती अशी द्वंद्वे निर्माण होतात। आता हे समजावून सांगितल्याशिवाय त्याचा उलगडा होणं अवघड आहे, की समजलं काही ना समजलं असं। त्या बद्ध जीव कोणाला म्हणतात, इथून सुरुवात करावी लागते मग, बद्ध जीव किंवा मग जीव कोण आहे, जीवापासून सुरुवात करावी लागते। मग काय जीव तर समजला, जीव तसं जीव घेईन मी, जीव म्हणजे जीव घेऊ शकत नाही, जीव घेईन म्हणतात। जीव शाश्वत आहे, जीवलोके जीवभूत सनातन ममैव अंशः, जीवलोके जीवभूत सनातन, जीवभूत जीव तर शाश्वत आहे सनातन आहे, तेव्हा जीव घेणं शक्य नाही, जीवाला कोणी मारू शकत नाही, जीव घेणं म्हणजे मी या शरीरातून जीव बाहेर काढेन, या शरीरामध्ये राहत असणार निवांत तुला बाहेर हकलून काढेन, जीव घेईन म्हणजे वेगळा करीन तुला। तेव्हा जीव बद्ध जीव, बद्ध जीव जीवाचे दोन प्रकार थोडक्यामध्ये म्हणू शकतो, एक बद्ध जीव दुसरा मुक्त जीव, बद्ध जीव मुक्त जीव। बद्ध म्हणजे बांधलेला, आणि इथं सांगितलंय कोण बांधतो, त्रिगुण, त्रिगुण बांधतात, त्रिगुण, त्रि म्हणजे तीन आणि गुण म्हणजे गुण, तीन गुण कोणते मग, सत्वगुण रजगुण तमगुण हे बांधतात जीवाला, मग तो जीव कसा होतो, बद्ध होतो, बांधला जाता, बांधलेला जीव। तो गुण म्हणजे दोरी, दोरी आहे, गुण याचा अर्थ दोरी असाही आहे। तर सत्वगुण तमगुण रजगुण याच्या दोऱ्या आहेत, या दोऱ्याने बांधलेला बद्ध जीव। आणि जो बांधलेला नाही किंवा या सर्व दोऱ्या सोडून तोडून मोडून टाकल्या जाणार, फेकून दिल्या या सर्व दोऱ्या, तो काय झाला, मग मुक्त झाला। तेव्हा जीवाच्या जीवाच्या शरीरास त्रिगुणाचा संसर्ग झाल्यामुळे त्याच्या ठाई शत्रू मित्र आसक्ती विरक्ती अशी द्वंद्वे निर्माण होतात। असा व्यक्तीस जो बद्ध आहे, जो तीन गुणांनी तीन प्रकारच्या दोऱ्यांनी बांधलेला आहे, अर्थात काही लोक फक्त सत्वगुणाच्या दोऱ्याने बांधलेले असतात म्हणून ते सात्विक, ते ब्राह्मण नाहीत, अशी चर्चा पुढे सुरू होते अधिक समजून घेण्यासाठी। काही काही ना एकाच दोऱ्याने बांधलेला आहे, काही ना दोन दोऱ्याने बांधलेला आहे, काही ना तिन्ही दोऱ्याने बांधलेला आहे। अभिभावती तेव्हा बद्ध जीव द्वंद्वामध्ये भ्रमामध्ये पडतो, द्वंद्वामध्ये द्विधा द्विधा त्याच्या मनाची स्थिती होते, द्विधा किती प्रकारची, दोन प्रकारची मनाची स्थिती होते, म्हणजे द्विधा म्हणतात, द्विधा मनस्थिती, हे करावं की हे करू नये। द्विधा द्वंद्वामध्ये फसतो आणि या जगामध्ये द्वंद्व आहे, मग कोणाला तो कोणाला मित्र बनवतो तर कोणाला तो शत्रू बनवतो, तसं कोणच मित्र मित्र असू शकतो, तसं जीव मित्र आहेत पण त्याला तो शत्रू बनवतो, किंवा आजचा मित्र उद्या शत्रू, उद्याचा शत्रू परवाच्या दिवशी मित्र, असं सर्व चालत राहत। कशामुळं, जसा गुणाचा वेगळ्या वेगळ्या गुणाच्या प्रभावानं आपले संबंध ही वेगळे वेगळे त्याचे होतात। जे सत्वगुणी सत्वगुणाच्या दोऱ्याने बांधलेला प्रभावी झालेला व्यक्ती, त्या व्यक्तीच्या मनामध्ये ऐक्याची भावना असते, ऐक्य एकता। पण जो रजगुणी असतो तो नेहमीच ही जी स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे, मी श्रेष्ठ आहे इतरांच्या पेक्षा, असा भाव, विभाजन विभाजन करतो तो, मनामध्येच विभाजन करतो तो, हे आपले हे परके असा विचार त्याच्या मनामध्ये येतो, हा राजसिक भाव आहे। अयम निजः परो वेति गणना लघुचेतसा, हे लोक आपले आहेत, हे परके आहेत, गणना लघुचेतसा, अशा लोकांची गणना, असा विचार करणाऱ्या लोकांची गणना कोणामध्ये, लघुचेतसा, लघु हरे कृष्ण, लघु म्हणजे लहान, फक्त लहानच नाही, दुसरा अर्थ हलका असा आहे किंवा हलकट, त्याला म्हणतात हलकट। ते लघुचेतना, एक लघुचेतना असते, दुसरी गुरुचेतना असते, गुरु म्हणजे भारी वजनदार, हा गुरु आहे। जसं लसावी मसावी असतो ना, माहिती आहे का तुम्हाला? लसावी मसावी लघुत्तम आणि महत्तम विभाजक. जो लघु आहे, लघु व्यक्ती, लघु चेतना, लघु चेतना, लघु विचार, नीच विचार, दुष्ट व्यक्ती काय करतो? हे माझे, हे परके, हे मित्र, हे शत्रू, किंवा हे रजगुण तमगुण जे खालच्या दर्जाचे गुण आहेत, किंवा त्या खालच्या दर्जाच्या गुणांनी प्रभावित झालेला व्यक्ती ही मग खालच्या वरच्या अशा असा विचार करतो. त्याच्या मनामध्ये हे द्वंद्व निर्माण होतं. तथापि भगवंताच्या ठाई अशी द्वंद्वे उद्भवत नाहीत सांगितलं. पण भगवंतामध्ये असं द्वंद्व की भगवंत द्विधा मनाच्या द्विधा स्थितीमध्ये फसणारे असं शक्यच नाही. कारण भगवंतावरती या तीन गुणाचा प्रभाव नाही. भगवंत गुणातीत आहेत. किंवा भगवंताच्या हातामध्येच तर त्या दोऱ्या आहेत. मेरी दोरी तेरे हात, दीनबंधू दीनानाथ, मेरी दोरी तेरे हात. पण भगवंताची दोरी आणि कुणाच्या हातामध्ये आहे का? यशोदामाई. ओके, कोणी तर भेटला. ओके, थोडं वेगळं वळण लागतंय. जे सत्य आहे, एक वेगळं डायमेन्शन म्हणतात. अहम भक्त पराधीन, असं भगवंतच म्हणाले. मी अधीन आहे, मी अधीन आहे. कोणाच्या अधीन मी? अहम भक्त पराधीन, मी भक्ताच्या अधीन आहे. मी स्वतंत्र नाही, भक्ताच्या अधीन आहे. भगवंत भक्ताच्या अधीन आणि भक्त भगवंताच्या अधीन, असा व्यवहार चालतो भगवंत आणि भक्तांच्यामध्ये, प्रेमाचा व्यवहार. पण हा उच्च स्तरावरती मित्र, या मित्र भगवंताचे मित्र म्हणजे मी काय कमी आहे काय? कधी कधी ठीक आहे, खेळामध्ये कृष्णाचा पक्ष हारतो, जो पक्ष जिंकला तो मग हारलेल्या पक्षाच्या खांद्यावरती बसतो, त्याला घोडा बनवतो. कृष्ण कधी कधी हारतात खेळामध्ये, मग त्यांना आपल्या मित्रांना खांद्यावरती घेऊन ते मित्र भगवंताला घोडा बनवतात आणि पळवतात. ऐ, आणि घोडा जर वेगानं जात नसेल तर पायानं घोडस्वा, घोडास्वार का घोडेस्वा, घोडसवार व्यक्ती असतील लात मारून प्रेरणा देतो त्या घोड्याला, जेणेकरून तो वेगानं धावेल. असं किंवा मित्रामित्रामध्ये कृष्ण यशोदा, तर मग आई मोठी झाली ना, मग सख्य भाव, वात्सल्य भाव आणि मग माधुर्य भाव, माधुर्य रस, ते जिमें कृष्णा ची दौरी यशोदे जहाता मधे गोपी जहाता मधे पण तिथे भौतिकता नाही, सर्व गुणातीत गोष्टी आहेत. तीन गुणाच्या पलीकडचा हा खेळ आहे भगवंताच्या सर्व लीला. भौतिक द्वंद्व नाही त्यामध्ये, भौतिक मित्र शत्रू असा पक्षपात भाव नाही. तथापि भगवंताच्या ठाई अशी द्वंद्वे उद्भवत नाहीत. अगदी शाश्वत काळही भगवंताची कार्य नियंत्रित करू शकत नाही. काळसुद्धा काळाचंही नियंत्रण भगवंतावरती नाही. काळाचा काळ, काळ समान काळ, कली काळ हा काळ, हा काळ दुष्काळ सुकाळ, हा काळ कठीण काळ, किंवा माणसं प्रभावित होतात त्या सुकाळानं दुष्काळानं. द्वंद्व झालं, सुकाळ आणि दुष्काळ हे द्वंद्व झालं, हे द्वंद्व. शत्रू आणि मित्र हे काय झालं? द्वंद्व झालं. हा आपला हा परका हे द्वंद्व झालं. पण जे गुणातीत आहेत त्यांच्यावरती या द्वंद्वाचा प्रभाव नसतो. काळाचाही प्रभाव नाही असं बघू, काळाचाही प्रभाव नाही. कालोस मी, मीच काळ आहे. कालोस मी, मृत्यू सर्व हरश अहम. भगवंत काळ म्हणून मृत्यू रूपाने येतात आणि काय करतात? मृत्यू सर्व हरश अहम. सर्व काही काय कस हिरावून हिरावून घेत. मग त्यावेळी भांडू शकता का कोणी हिरावून घेताना? कृष्णाशी कोणी लढत का त्या मृत्यूशी? कोणी झुंज खेळू शकत का? मृत्यू आला रे आला, गोविंद आला रे. मृत्यू आला रे आला, तो आलास मग घेऊन गेला. फक्त एकदा घेऊन गेला नाही, अजामिलला तो घेऊन गेला नाही. अजामिल मध्येच काय म्हणाला? अगोदरच म्हणाला होता नारायण नारायण. मग मृत्यूलाही परत पाठवलं, बाहेर काढलं, चालतंय वा म्हणे, गेट आउट. मृत्यू यास्तव भगवंत हे त्रिगुणाच्या अर्थात उत्पत्ती लयाच्या वेळी कार्य करणाऱ्या बहिरंगा मायाशक्तीच्या सदैव पलीकडे आहेत. भगवंत भगवंत द्वंद्वाच्या पलीकडे आहेत किंवा द्वंद्वानी भगवंत प्रभावित होत नाहीत. द्वंद्वामुळे काय फरक नाही पडत भगवंताला. तेव्हा या द्वंद्वाच्या सूचीमध्ये लिस्टमध्ये एक द्वंद्व आहे सृष्टी आणि प्रलय. हे द्वंद्व झाले ना, सुरुवात आणि शेवट. सृष्टी होते आणि मग सरते शेवटी काय होतं? प्रलय होतो. किंवा या सृष्टी आणि प्रलयानेही भगवान प्रभावित होत नाहीत किंवा त्यांना काही फरक नाही पडत. सृष्टी होते होऊ द्या, प्रलय झाला काही अडचण नाही. भगवंत द्वंद्वातीत तो विमत्सरा म्हणा किंवा क्या व्यक्तो व्यक्ता सनातना भगवंत म्हणाले की जग कधी व्यक्त होतं सृष्टी होते व्यक्तो अव्यक्ता कधी अव्यक्त होतं म्हणजे प्रलयाला पोहोचतं प्रलय होतो पण भगवंत कशात व्यक्तो व्यक्ता सनातन भगवंत तर सनातन आहे या द्वंद्वाच्या पलीकडं द्वंद्वातीत द्वंद्व अतीत द्वंद्वाच्या पलीकडं या सृष्टी आणि प्रलय या द्वंद्वाच्याही पलीकडं नारायण आसीत असं म्हण नारायण आसीत नारायण होते ज्यावेळी कोणीच नव्हतं त्यावेळी ही सृष्टी नव्हती त्यावेळी नारायण होते नारायण आसीत नारायण आसीत नारायण ते नारायण महाविष्णू ही आहेत नारायण महाविष्णू गर्भदक्षे विष्णू आणि क्षीरोदक्षे विष्णू विष्णूचे तीन प्रकार किंवा तीन रूपं आहेत आणि या तीन रूपांना मिळून एक नाव आहे किंवा या तीन रूपांचं एक अवतार आणि या अवताराचं नाव आहे पुरुषावतार पुरुषावतार भगवानचे वेगळे वेगळे अवतार लीलावतार गुणावतार मन्वंतर अवतार शाक्तवेश अवतार लीलावतार त्यामध्ये गुणावतार त्यामध्ये एक पुरुषावतार तर हे पुरुषावतार अवतार हे सृष्टी प्रलय हे त्यांच्या अध्यक्षतेनुसार किंवा त्यांच्या व्यवस्थेनुसार होत राहतो जे महाविष्णू आणि गर्भदक्ष विष्णू क्षीरदक्ष विष्णू हे भगवंताचे विस्तार आहेत भगवंताचे अवतार आहेत कृष्ण अवतारी आहेत या कृष्णाचे हे अवतार आणि हे सांभाळतात हे सृष्टीचं सृष्टी महाविष्णूच्या रंध्रातून रोमातून ब्रह्मांड निघतात महाविष्णू ज्यावेळी काय करतात उत्स्वास उत्स्वास श्वासोच्छ्वास म्हणजे दोन यामध्ये द्वंद्व आहे श्वासोच्छ्वास श्वास घेणं आणि श्वास सोडणं उत्स्वास श्वास उत्स्वास त्या महाविष्णू ज्यावेळी उत्स्वास बाहेर श्वास सोडतात त्यावेळी महाविष्णू भगवंताच्या अंगातून ब्रह्मांड उत्पन्न होतात तेव्हा अशा प्रकारे सृष्टी होते आणि मग एक गुणावतार भगवंताचा शिवजी तांडव नृत्य करतात आणि प्रलय होतो म्हणजे सरते शेवटी महाविष्णू श्वास घेऊ लागतात त्याचबरोबर सर्व ब्रह्मांड परत भगवंताच्या शरीरामध्ये प्रवेश करतात तेव्हा श्वास उच्छ्वासाबरोबर हे सर्व होत राहतात त्यामुळं काही श्वास उच्छ्वास घेणारा तो भगवंत महाविष्णू त्यांच्यामध्ये काय फरक पडतो का तुम्ही श्वास उच्छ्वास चालूच आहे का तुमचा तुम्ही काय मरताय का तुमच्यामध्ये काय फरक पडतो आहे का तुम्ही जसं आहात श्वास उच्छ्वासाच्या वेळी तसं भगवंत श्वास उच्छ्वास चाललेलं असतं पण भगवंत शाश्वत एक श्वास घेतला बाहेर सोडला जरा भगवंत महान आहे भगवंताच्या महात्म्याचं मोठेपणाचं एक एक झलक आहे एक उदाहरण आहे कशी सृष्टी भगवान करतात एक श्वास आणि त्यांचा श्वासही किती लांब लचक श्वास घेतात आपण एका एका मिनिटामध्ये आपण किती वेळा श्वास घेतो 16-17-18 असं काहीतरी वेळा 15-20 वेळा आपण एका मिनिटामध्ये श्वास घेतो आणि भगवंत एवढे महान आहेत ब्रह्माच्या 100 वर्ष ब्रह्माचं एक आयुष्य तेवढ्या वेळ ते श्वास बाहेर सोडतच राहतात जोपर्यंत श्वास सोडतायत बाहेर तोपर्यंत सृष्टी होतच राहते 100 वर्ष झाली ब्रह्माची 100 वर्षे तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्यावेळी ऐकाल 100 वर्ष म्हणजे किती लांब लचक 100 वर्ष आहेत मग भगवंत परत श्वास घेतात म्हणजे गॉड इज ग्रेट भगवान महान तेव्हा तेव्हा या प्रलय आणि सृष्टीच्या पलीकडे आहेत भगवान असं सांगितलं जाऊ लागलेलं आहेत हे मायाशक्तीच्या सदैव पलीकडे असतात म्हणून भगवंताची हत्या भगवंतांनी हत्या केलेल्या सर्व असुरांना त्वरित मोक्षप्राप्ती होते अरे भाऊ गुड न्यूज आताच कोणी तर भगवंतावरती आरोप लावणारा व्यक्ती म्हणत होता ए पक्षपाती भगवंत पक्षपाती काही ना पाठिंबा देत आहेत देवतांना इंद्राला मदत करतायत तर असुरांचा वध करतायत पण भगवंतानी जर कोणाचा वध केला तर त्या वधामध्येच त्या व्यक्तीचं कल्याण आहे भगवान त्याला मुक्त करतात मोक्ष देतात किंवा भगवंताची दया सर्वांच्या वरती अशा प्रकारे म्हणजे वेगळ्या प्रकारची दया पण ती दयाच कोणाला शाबासकी देतात तर कोणाला ठार मारतात पण त्या दोन्हीमध्ये दयाच आहे भगवंताची आई कधी कधी लहान मुलाला थप्पड मारते की नाही म्हणजे का आई काय पक्षपाती असते का आईचं काय ईर्ष्याद्वेष त्या मुलाशी नाही लालने बहवा दोष ताडने बहवा गुण असं म्हटलं लाड 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 करण्यामध्ये कधी कधी दोषी दोष सांगितला लाड करण्याची काही सीमा असावी थोडं जास्त लाड केला त्या लाडानं बिघडू शकतात मुलं काय होते तेव्हा कामातून जाऊ शकतात. ताडणे बहवा गुण ताडणे, काहीतर तुझं कान पकडणं किंवा तर्जनीचं बोट द्यायचं थप्पड मारणंही यामध्ये काय गुण आहे. त्याचे परिणाम ही चांगला परिणाम. दंडेन शुद्ध्यती असा एक नियम आहे. दंडेन शुद्ध्यती, दंड दिल्यानं व्यक्ती काय होतो तो शुद्धीकरण होतं, तो ताळ्यावरती येतो. लाथों के भूत बातों से नहीं मानते. अशी काही भूतं आहेत त्यांना काय समजावून सांगायचं झालं तर ते ऐकणार नाही. मग त्यांना काय खाऊ घालायचं, लाथ मारा, लाथ खाऊ घाला, मग ते ताळ्यावरती येतात. लाथों के भूत बातों से नहीं मानते. ते कृष्ण गेलेलेच होते ना शांतीदूत म्हणून, हस्तिनापूरला गेले शांती प्रस्ताव घेऊन. थोडं त्यांनाही काय तर द्या, पाच गावं तर द्या, तसा हक्क त्यांचा सर्व साम्राज्यावरती आहे, पण काही तर ते ऐकलं नाही. कृष्णाचा उपदेश, कृष्णाचा संदेश, मग मैदानामध्ये आणलं त्यांना, कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये आणून म्हणजे विल्हेवाट लावली. तुम्हाला ऐकायचं नव्हतं ना मैदान, खा बाण खा. परीक्षित महाराजांचा हे तर संपूया, सारांश तर संपूया, श्लोक त्रास होण्याची शक्यता नाही. आणखी एक पॅरेग्राफ आहे. परीक्षित महाराजांचा दुसरा प्रश्न असा होता, हा एक प्रश्न झाला तर दुसरा, शिशुपाळ अगदी बालपणापासूनच श्रीकृष्णाचा शत्रू होता आणि सदैव त्यांची निंदा करीत होता, तरीही श्रीकृष्णाने त्याचा शिरच्छेद करताच तो श्रीकृष्णाशी कसा काय एकरूप झाला. एवढा मोठा निंदक, 99 निंदा केल्या त्यानं, माहिती आहे ना, 99 निंदा करून तिथं थांबला असता तर माफ केला असता, पण तो 99 निंदा करून तो थांबला नाही, 100वी निंदाही केली. मग भगवंतरी सुदर्शन चक्र, बरीच गर्दी होती बरं का तिथे, पण भगवंतांनी ज्याच्या नावानं ते पाठवतात सुदर्शन त्याला बरोबर कुठेही असू देतो, मग तो लपू छपूही शकत नाही, कुणाच्या माग लपला येतो, मग ते मागून येईल सुदर्शन चक्राने, मग पुढून नाही तर मग मागून. असंही त्या सुदर्शन चक्राचं वैशिष्ट्य, ज्याच्यासाठी ज्याच्या वधासाठी सुदर्शन चक्र ज्याच्या नावानं पाठवलं त्याला जरूर गाठेल. जशा भगवंताच्या मुरलीचा नाद ज्यांच्यासाठी घर भरले घरच्या माणसाने, पण मुरलीचा नाद फक्त गोपी ऐकतात. घरातला दुसरा एकही व्यक्ती ऐकण्याचा अधिकारी नाही. अशी व्यवस्था. ध्वनी तर पोहोचली त्या घरापर्यंत, पण त्या घरामध्ये ज्या गोपी आहेत त्या गोपींच्यासाठीच तो संदेश आहे किंवा आमंत्रण निमंत्रण आहे. अशा वनामध्ये पोहोचा तुम्ही. इतर कोणाला पत्ता सुद्धा नाही लागत. जय श्री कृष्ण. तेव्हा यावर सुखदेव गोस्वामी म्हणतात की वैकुंठातील जय विजय नामक दोन द्वारपालांनी भक्तांच्या चरणाचा अपराध केल्यामुळे त्यांना सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष, त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण, आणि द्वापार युगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून आसुरी जन्म घ्यावे लागले. जय आणि विजय यांनी आपल्या सकाम कर्मामुळे भगवंताशी शत्रुत्व पत्करले आणि या शत्रुत्वाच्या भावनेतच त्यांचा विनाश झाल्यानंतर त्यांना मोक्ष प्राप्ती झाली. अशी अट किंवा अशी व्यवस्थाच होती. तेव्हा या जय विजय द्वारपालांनी ज्यावेळी चार कुमारांच्या चरणी सनक सनातन सनंत सनत अपराध केला वैकुंठाच्या प्रवेशद्वारामध्ये वैकुंठाचा प्रवेशद्वारा, तेव्हा तर त्यांनी अपराध केला. तेव्हा दोन त्यांना अर्थात वैकुंठातनं हकलून काढायचं, वैकुंठातनं या जगामध्ये पाठवायचं असा निर्णय झाला. पण त्यांच्यासमोर दोन पर्याय मांडले. तुम्ही सात जन्म या ब्रह्मांडामध्ये या जगामध्ये राहा, भगवंताचा भक्त म्हणूनच राहा सात जन्म, किंवा भगवंताचा शत्रू म्हणून तीन जन्म राहू शकतात. तेव्हा या जय आणि विजय या द्वारपालांनी विचार केला नापसामध्ये आणि ते म्हणाले सात जन्म एवढा वेळ वैकुंठापासून दूर राहायचा, ना लवकरात लवकर यायचा आम्हाला परत. तो जन्म कसा का असे ना, असुर योनी असेल तर काही हरकत नाही, पण लवकर परत फिरता येईल ना. तेव्हा आम्हाला तुमचे सात जन्म नकोत भक्त म्हणून, अभक्त म्हणून असुर म्हणूनच आम्हाला तीन जन्मामध्येच मोकळं करा. तेव्हा तिसरा जन्म होता शिशुपाल आणि दंतवक्र. तर यावेळी त्यांची मुक्ती होणारच होती. हस्तिनापूरमध्ये भगवंतांनी सुदर्शन चक्राचा वापर करून त्यांना मुक्त केलं, वध केला, हत्या केली. आणि आता तुम्ही मोकळे आहात काय करण्यासाठी, परत फिरण्यासाठी. गेट कीपर्स, द्वारपाल म्हणून. तेव्हा हे सर्व रहस्यमयी अटी गोष्टी आहेत. त्यानुसार अटीनुसार भगवंतांनी त्यांना मुक्त केलं की तेव्हा त्यामध्ये काय दोष आहे का? भगवान निर्दोष. पण असं ते म्हणते आले नाहीत. जय विजय 3 जन्मानंतर परत नाही फिरले. त्यांना बातमी लागली की आता कलियुग येणार आहे, व्यापार युगाच्या शेवटी शेवटी भगवान श्रीकृष्ण होते, त्या कलियुगा कलियुगस्य प्रथम संध्यायाम, कलियुगाच्या प्रथम संध्या म्हणतात. सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये भगवान प्रकट होणार आहेत याची बातमी लागली या जय विजयना. एवढे गोड भगवान, एवढे उदार औदार्य धामामध्ये मायापूरमध्ये प्रकट होणार. आणि आपल्या मधुर लीला गौरांगेर मधुर लीला जर करणे प्रवेशिला हृदय निर्मल भेलोतार. एवढ्या मधुर लीला ते खेळतील भगवंत, त्या मधुर लीला जर कोणी ऐकल्या तर त्याचं हृदय म्हणे कसं होईल, निर्मल होईल. निर्मल भेलोतार, निर्मल होईल, निर्मल. पशुपाखी झुरे पाषाण विदरे शुनी जर गुणगाथा. त्यांच्या गुणगाथा जर पशुपक्षांनी ऐकल्या तर पशुपक्षी झुरू लागतील अशा त्यांच्या गाथा गाथा कथा. तेव्हा ही संधी आपण दवडायची नाही बरं का, असं या दोन जय विजयने विचार केला. आणि त्यांनी आपला इथला जो या ब्रह्मांडामधला जो राहण्याची जी मुदत होती ती वाढवून घेतली, व्हिसा एक्सटेंड केला, व्हिसा एक्सटेन्शन. आणि मग चैतन्य महाप्रभू ज्यावेळी प्रकट झाले त्यावेळी आणखी सत्ययुगामध्ये प्रकट झालेले होते ते, त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये, कलियुगामध्ये परत ते प्रकट झाले. चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये त्यांनी भाग घेतला. कोण होते ते? जगाई मधाय, जगाय, जगदानंद माधवानंद अशी नाव होती. जगदानंद माधवानंद पण त्याला त्यांना जगाय आपणही म्हणतो काय, चांगली चांगली नावं. रामचंद्र पण राम्या, शिवाजी शिव्या, शिवा देत त्याला शिवाजी. जगाय मधाय म्हणजे जगाय मधाय मंडळी, जगाय मधाय नाव किती चांगली होती. जगदानंद माधवानंद जगाय मधाय त्याने आपली असुरी प्रवृत्ती दाखवली त्या त्या जन्मामध्येही. या आणि मग सरते शेवटी भगवंतानी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी त्यांचा उद्धार केला, मुक्त केला. तार साक्षी जगाय मला. दीन हीन यत छिलो हरि नामे उद्धारिलो. तार साक्षी जगाय मधा. या कलियुगातले जे दीन हीन पापी तापी त्या सर्वांचा उद्धार होईल. काय पुरावा आहे का तुमच्याकडं? होईल होईल तर म्हणताय तुम्ही. काय पुरावा? तार साक्षी म्हणे. पुरावा आहे, पुरावा आहे. काय पुरावा? तार साक्षी जगाय मधाय. जगाय मधाय हे साक्षी आहेत. त्या घटनेतून निसिद्ध होत. काय सिद्ध होत? दीनहीन येत शिलो हरिनामे उद्धारिलो. हरिनाम उद्धार करू शकतंय दीनहीनांचा उद्धार, पापी तापींचा उद्धार, पतितांचा, पतितानाम पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः, हरिनामेभ्यो नमो नमः. हरिनामालाही नमस्कार, हरिनाम प्रभूलाही नमस्कार. पतितानाम पावनेभ्यो, पतितानाम पावन बनवणार ते नाव. जगाय मधाय त्यांचं ते ज्वलंत उदाहरण बनले. भगवंताचं नाव कसं उद्धार करू शकतो. आणि मग या किती मोठी क्रांती झाली या जगाय मधायच्या जीवनामध्ये. हरिनामाचा स्वीकार केल्यापासून त्यांनी घाट काय बनवले माया गंगेच्या तटावरती. तिथे येणाऱ्या सर्व यात्रेकरूंना ते नमस्कार करायचे. त्यांचं स्वागत करायचे. ते नेहमीच कीर्तन करायचे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण. काय आणखी काही ओळी शिल्लक आहेत. म्हणून यावरून सिद्ध होते की एखाद्या मनुष्याने जरी द्वेष भावनेने भगवंताचे चिंतन केले तरी त्याला मोक्ष प्राप्ती होते. असे असताना प्रेम आणि श्रद्धेने भगवंताची सेवा करणाऱ्या निष्ठावान भक्तांच्या गतीविषयी काय सांगावे. द्वेष करणारे त्यांनी चिंतन केलं भगवंताचं तर ते मोक्षास प्राप्त होतात. मग निष्ठावान भक्तांची गती तर निश्चितच मोक्षप्राप्ती, कृष्णप्राप्ती, भागवत प्राप्ती त्यांना निश्चितच होईल. हरी बोल. काय Tamboya. Okay, Hare Krishna. Adha Gopala Ki Jai. Adha Gopala Ki Jai. Lord Brahma.